मनमाड नगर परिषद निवडणूक 2025. नांदगाव विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री सुहास अण्णा कांदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र वामन आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्री योगेश बबलू पाटील अनुक्रमांक 7 यांची निशाणी धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक 16 अ ब क मधील अधिकृत उमेदवार अ मोनिका राजेंद्र आहिरे अनुक्रमांक 1 निशाणी धनुष्यबाण, ब सचिन अरविंद दराडे अनुक्रमांक 4 निशाणी कमळ, क योगिता मुकुंद झाल्टे अनुक्रमांक 3 निशाणी धनुष्यबाण.